धड़ धाकट घर धनी हवान बाळ गुट गुटीत गोजिरवाण बाई सोन्याची पुतळी जशी ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण धड धाकट घर धनी हवान बाळ गुट गुटीत गोजिरवाण बाई सोन्याची पुतळी जशी ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण ही मोकळी रांची हवा ही मोकळी रांची हवा झऱ्याच झुळझुळ निर्मळ पाणी माझ्या घामाची भाकर अर्धी त्यावर मीठ मिरचीच खाण ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण धड धाकट घर धनी हवान बाळ गुट गुटीत गोजिरवाण बाई सोन्याची पुतळी ही जशी ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण गाव ठिपक्याची रांगोळी जशी गाव ठिपक्याची रांगोळी जशी न राऊळ गाजतय रातंदिना तालमी तांबडी तरणी पोरन साळमधी बाळाच चाललंय घेणं काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण रानवनात हिरवी पान रानवनात हिरवी पानन अवघा शिवार गातोय गान माझ्या कौलारू छपरा खाली हा संसार बावन्न कसाच सोन ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण चित्र मोठ छान त्यान हरपल भान गाव आणि घर यांच मांडील सपान पण हाय हाय इपरीत घडत या सार अचानक उलटच फिरत या वार पुरी अडाणी राहिली लोक पुरी अडाणी राहिली लोक गरीबी घेती आपला प्राण भूत खेतान धरलंय डोकन गावभर माजली या मांदळ घाण ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण घरोघर ही पाठीभर पोर घरोघर ही पाठीभर पोरन आपसात भांड्यात लहान थोर शेती काम करीना कुणी पुढारी गिळतोय अवघ नाण ही काय देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण जो तो आईतच मागतोय खाण जो तो आईतच मागतोय खाण न उठसुट दसपिंड यात्रा न लग्न जरा काय झालं की इस्पितळ उगीच औषध इंजेक्शन ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण असं झालं खर पण बर नाही सार समद्यांनीच करावा ता एक हो विचार गाव निखरून निर्मळ करा गाव निखरून निर्मळ करा वाहू द्या सहकार्याचा झरा आपणच आपलं डॉक्टर औषध वारा पाणी न गाण ही काया देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण धड धाकट घर धनी हवान बाळ गुट गुटीत गोजिरवाण बाई सोन्याची पुतळी ही जशी ही काया देवा घरच लेण ही काय देवा घरच लेण ही काया देवा घरच लेण